नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशात एचएमपीव्ही या विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी आज सद्यस्थितीचा आढावा घेतला. देशातल्या श्वसनाच्या आजारांची सद्यस्थिती आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसंबंधी त्यांनी माहिती जाणून घेतली. राज्यांनी श्वसनाच्या आजारांवर आणि त्यांच्या प्रसारांवर देखरेख ठेवावी आणि योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. देशात बिहार, दिल्ली, नोएडा आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त आहे. सकाळी 6:40 हा भूकंप जाणवला. नेपाळमधल्या लोबुचेपासून 93 किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. केंद्रीय अन्वेषण विभागानं विकसित केलेल्या भारत पोल पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी येणाऱ्या सर्व विनंत्यांची इंटरपोलद्वारे प्रक्रिया सुविहित करण्याचं काम भारत पोल पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामध्ये रेड नोटीस जारी करण्यासह इतर नोटीसींचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी 8वी बैठक घेतली. या बैठकीत विविध संबंधित घटकांच्या प्रतिनिधींसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला केली आहे. नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या 78व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. भारतीय मानक ब्युरोनं त्याच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांमध्ये मानके तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि प्रोत्साहन देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं ते म्हणाले. खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांनी प्रयत्नांना अधिक गती द्यावी असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत 2025-26 पर्यंत 6.5 लाख हेक्टर क्षेत्र ऑइल पामच्या लागवडीखाली आणण्याचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं. राज्याच्या लोकायुक्त कार्यालयानं 2023 4,555 प्रकरणं निकाली काढली तर वर्षअखेर 4,818 प्रकरणं प्रलंबित राहिली. राज्याचे लोकायुक्त विमू कानडे आणि उपलोकायुक्त संजय भाटिया यांनी काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा 51वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. त्यात ही माहिती देण्यात आली. राज्य सरकारच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारं आपलं सरकार हे वेबपोर्टल अधिक अद्ययावत करण्याचे तसंच आपलं सरकारचं मोबाईल अॅप तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. जम्मू काश्मीर, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये ऑनलाईन सेवा देण्यात आघाडीवर आहेत. त्याचा अभ्यास करून राज्य सरकारच्या अतिरिक्त 285 सेवा ऑनलाईन देण्याची तयारी माहिती तंत्रज्ञान विभागानं केली आहे. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत गृहनिर्माण योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी अशा प्रकल्पांना गती द्यावी, प्रकल्पांची कामं तातडीनं सुरू करावीत असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले आहेत. विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ज्येष्ठ नागरिक धोरण 2024, प्रधानमंत्री आवास योजना, गिरणी कामगारांना घरे, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. नांदेड इथं काल पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध पत्रकार संघटना आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी या विषयावर मार्गदर्शन केलं. बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून दैनंदिन कामं अधिक गतिमान आणि अचूक करण्यावर भर देण्यात येत आहे. माध्यम प्रतिनिधींनीही गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेनं पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा असं जिल्हाधिकारी म्हणाले. लातूर इथं सुरू असलेल्या 20व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. या 4 दिवसीय स्पर्धांमध्ये हॉकी तसंच जलतरण आदी स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीचे पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत. नांदेड मनमाड नांदेड डेमू रेल्वे नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते 31 जानेवारी दरम्यान ही गाडी पूर्णा ते मनमाड अशी धावेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.